ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید ساگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تہ اواں سبھی خدا تعالی جی فضل او کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تہ اج جو پروگرام شروع تھیے، اچو تہ پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایں آہے
تہ پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، ایں گیت کھا پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، ایں انہی کھا پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تو اچو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
سبنی کے خدا تعالی جے نالے ماں منجی طرفاں سلام قبول دیے۔
پیارے بارو ہانے وقت آہے تا اسا بائبل کہانی بدھوں امید آہے تا اواں کے اج جی بائبل کہانی پسند ایندی تا اچھو پیارے بارو بائبل کہانی بدھوں پیارے بارو اج جی بائبل کہانی بائبل جی پہریو کتاب جے کے پیدائش جی کتاب آہے ہن جے ٹرے باب ماں آہے پیارے بارو اسی وقت جے بارے ماں نتا جانو تا آدم آئیں ہوا کیترے عرصے تائیں سکون سا پینجے ہنے خوبصورت باغ میں رہیا ہنن خدا سا ایئے پئی گالھایو جیئے کو مانو پینجے دوست سا گالھائے ہنن ہمیشہ ایئے پئی کیو جیئے خدا ہنن کے فرمایو تھی ائی کے با بری گال جے کے کا خبر کون ہوئی آدم ائی ہوا اجا تائیں اوہی سکھیو ہو تا کیئے خدا جی حکمن جی ہمیشہ تابیداری کرنی آہے خدا آدم ائی ہوا کے بدایو تا اواں ہن باغ جے ہر ون جو میوو کھائے سگوں تھا سوائے ہکڑے ون جے جے کڈا اواں انے ممنوع ون جو میوو کھادو تا اواں مری ویندا پیارے بارو ہڈا ائی جانورن ماں ہک وڈو ناگ بہو ہانے شیطان جے کو بچھڑو روح آہے ائی انسان کے گناہ ڈائیں راغب کرے تھو تے انہیں عورت کے گناہ جی ترکیب ڈنی واسطے ناگ جی صورت اختیار کئی ہن وڈے ناگ ہوا کے چیو تا اوی ہرگز کو نہ مرندا خدا کے خبر آہے تا جے کڑے اواں ایہو میوو کھائندا تا عقل مند تھی پوندا ائی نیکی ائی بدی کے سجھانی ویندا پیارے بارو ہوا ناگ جی گال بدھے پوئے ہن ہنے میوے ڈاہیں نہارن دی سوچیو تا ان جو ذائقو کیڈو نہ سٹھو ہندو ائی کو عجب نہ آہے جو ایہو میوو کھان سا ہو سچ مچ عقل مند تھی پوے پیارے بارو پوئے خدا جے حکم کے وسارندے ہن ایہو میوو کھنے کھادو ائی بعد ماں ہن کچھ آدم کے بہ ڈنو جہیں بن ایہو کھادو پیارے بارو ایہ ڈیہے شام جو جڑے آدم ائی ہوا خدا جو آواز بدھو تا ایہ ہمیشہ وانگر سندس حضور ماں حاضر نہ تھیا بلکہ وہ ہن خوف وچا لکن جی کوشش کرن لگیا جو ہن نافرمانی کئی ہوئی خدا ہوا کے چیو تا تو ہانے سورن ائی تکلیفیوں سہندی ائی تنجو مرس ہانے تو تھے حکمرانی کرندو خدا آدم کے بچیو تا جیئے تا تو پہنجی زال جی غلط گال کے میو بلکہ ان تے عمل کیو سو ہانے تو با سخت پوریو کندے پوئے آدم ائی ہوا ودیق پہنجی انہیں کامل باغ وارے گھر ماں کیئے رہن سگندا خدا ہنن کے اتا باہر کڈے چھڈیو ائی دروازے تے ملائکن کے مقرر کیو ائی شیلدار تلوار رکھے چھڈی پیارا بارو ہانے تا ماں سمجھی تا سگوں تا دنیا میں گناہ کیے آیا ہوا جڑے آدم ائی ہوا خدا جی نافرمانی کئی ہوئی تڈے ہی دنیا میں گناہ آیا ہو اوں امید کندی آیا کہ تماں کے اج جی کہانی پسند آئی ہوئی ہانے اسا ہکڑو گیت بدھندو
خدا کھڑے اللہ نے کچھ تو अज दुनिया में तमाम घणा माण्हू रूहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में खुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं खु़शख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाईं, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हींअर कलाम मुक़दस ॿुधंदासूं।
ख़िदामत यसु मसीह जे नाले में अमा सभिनी खे सलाम क़बूल थिए। मोहतरम साइमीन, हाणे वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। त अचो असां पंहिंजे ईमान जी मज़बूतीअ जे लाइ, पंहिंजे ईमान जी तरक़ीअ जे लाइ, पंहिंजे ईमान जे वधारे जे लाइ ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। साइमीन, अॼु असां मकाशफा जी किताब जे 14 बाब जी पहिरियों 5 आयात जो मुतालो कंदासूं ऐं ॾिसंदासूं त हिते असां जे लाइ छा पैगाम आहे। जंहिं वटि बि ख़ुदा जो कलाम मौजूद आहे, उहे असां सां गॾु खोले सघे थो। साइमिन, पा कलाम में कुझु ईअं लिखियलु आहे, पोइ मूं ॾिठो त गीटो सयून जबल ते बीठो आहे ऐं सांस गॾु 144,000 माण्हू आहिनि, जिन्हनि जी पेशानियुनि ते हिन जो ऐं संदसि पीउ जो नालो लिखियलु आहे। मूं आसमान मां हिकड़ो आवाज़ ॿुधो, जेको ज़ोर सां वेंदड़ पाणी ऐं गज गोड़ जी आवाज़ जहिड़ो हो। इहो आवाज़ तंबूरनि वारनि जो हो, जिन्हनि त तंबूरो पई वॼाया। उहे चइनी साह वारनि, बुज़ुर्गनि ऐं तख़्त जे अॻियां हिकु नओं गीत ॻाए रहिया हुआ। ऐं रुगो उहे 144,000 माण्हू इहो गीत सिखे सघिया। ऐं जेकी दुनिया मां ख़रीद कया विया हुआ, ही उहे माण्हू आहिनि जिन औरतनि खे हथ बन लातो, पर कुंवारा आहिनि। घीटे जी पुठियां हलनि पिया, जेॾां हू वञे थो ओॾां वञनि था। उहे इंसाननि मां ख़रीद कया विया आहिनि त जीअं ख़ुदा ऐं घीटे जो पहिरियों फल थियनि। इन्हनि जी वात मां कॾहिं बि कूड़ न निकितो, इहे बेऐब आहिनि। ख़ुदा ताला जे पाक कलाम खे पढ़नि ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। साइमीन, असां बाइबल मुक़दस जे हिन हिसे में सभिनी खां पहिरीं जेकी ॻाल्हि सिखण वारा थींदा आहियूं, उहे इहो आहे त ख़ुदा जो माण्हू यूहन्ना रसूल रोया में ॾिसंदो आहे त बराईन यसु सयून जे जबल ते बीठो आहे। साइमीन, ख़ुदा यसु मसीह खे बर्रा घीटो चवंदा आहियूं। साइमीन, बर्रा ख़िदामंद यसु मसीह जी नुमाइंदगी कंदो आहे, ख़िदामंद यसु मसीह खे ज़ाहिर करे थो ऐं ख़िदामंद यसु मसीह सयून जे पहाड़ ते बीठो आहे ऐं उन सां गॾु 144,000 माण्हू आहिनि। साइमीन, इहो हिकु आसमानी मंज़र आहे, आसमानी नज़ारो आहे जेको हिते ॿुधायो वियो आहे त ख़िदामंद यसु मसीह सां गॾु उहे माण्हू जिन्हनि हिन दुनिया में बेऐब ज़िंदगी गुज़ारी हुई, उहे हुआ। ऐं साइमिन, 144,000 इहो हिकु अलामती अदद आहे। 144,000 अदद मजमूई तौर ते आख़िर ज़माने में ख़ुदा जे माननि जे लाइ आहे। इन में उहे तमाम माण्हू हूंदा जिन्हनि हिन दुनिया में रातबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारी हूंदी, खाहू यहूदी हुजनि या गैर यहूदी हुजनि, उहे इसराइली हुजनि या गैर इसराइली हुजनि, उहे कंहिं बि उम्मत सां हुजनि, कंहिं बि कबीले सां हुजनि, कंहिं बि नसल सां हुजनि, कंहिं बि क़ौम सां हुजनि, जिन्हनि पंहिंजी ज़िंदगी रातबाज़ीअ में गुज़ारी हूंदी, जिन्हनि ख़ुदा जे कलाम ते अमल कयो हूंदो, जिन्हनि जी ज़िंदगी बेऐब गुज़री हूंदी, उहे माण्हू ख़ुदा जी बादशाही में वेंदा ऐं उहे माण्हू ख़ुदा यसु मसीह सां गॾु हमेशा ताईं बादशाही कंदा। साइमीन, ॿुधायो वियो आहे त रातबाज़ माननि जे मथे ते उन जो, यानी त यसु मसीह जो ऐं उन जे पीउ, यानी ख़ुदावंद ख़ुदा जो नालो लिखियलु हूंदो। ऐं पोइ योहन्ना रसूल चवे थो त मूंखे आसमान ते हिकु अहिड़ी वॾी आवाज़ ॿुधण में आई, जेकी ज़ोरावर पाणीअ जे शोर वांगर हुई ऐं वॾी गज घोड़ वांगर हुई। साइमीन, इहो आवाज़ ख़ुदावंद यसु मसीह जी हुई, जेको पंहिंजे माननि खां कलाम करे रहियो आहे। ऐं पोइ योना रसूल चवे थो त उहे तख़्त जे साम्हूं उहे चई साह वारा जानदार ऐं बुज़ुर्ग सभई मिले हिकु नओं गीत ॻाइण शुरू कयो ऐं उन्हनि मां 1,44,000 माननि जे अलावा यानी जेका हिन दुनिया मां ख़रीद कया विया हुआ उन्हनि मां कंहिं बि इहो गीत न सिखी सघियो। रुगो मलाइकनि सां बुज़ुर्गनि सां मिले हुननि 1,44,000 माननि इहो गीत सिखियो। साइमीन जेका ख़ुदा जा वफ़ादार माण्हू जेका ख़ुदा जा रास्तबाज़ माण्हू ख़ुदा जा उहे माण्हू जिन्हनि हिन ज़िंदगीअ में ख़ुदानि जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾिनो हूंदो साइमीन सोचियो त उहे कहिड़ो ख़ूबसूरत माहौल हूंदो मंज़र हूंदो नज़ारो हूंदो जॾहिं ख़ुदा जा माण्हू हिन दुनिया सां आसमान ते वेंदा ऐं मलाइकनि सां मिले ख़ुदा जी हमदो सनाह कंदा ख़ुदा जी तारीफ़ कंदा ऐं ख़ुदा जी इबादत कंदा ख़ुदा ख़ुदा जे रूबरू उन जी परस्तिश कंदा ऐं साइमीन इहे 1,44,000 जो मतिलब इहो न आहे त इहे तइदाद महदूद आहे बल्कि साइमीन यसू मसीह जो हर हू पैरोकार जंहिं पंहिंजी ज़िंदगी बेऐब गुज़ारी हूंदी ऐं उहे आसमान जी बादशाही में वेंदो पर जंहिं हिते हिन दुनिया में वफ़ादारीअ मोहबत ऐं ख़िदमत जो मुज़ाहिरो कयो हूंदो उहे ई इन्हे ग्रोह जो रुकन थी सघंदो ऐं आसमानी बादशाही में वञे ख़ुदावंद ख़ुदा जे रूबरू उन जी हमदो सनाह करे सघंदो ख़ुदावंद जी तारीफ़ तमजीद करे सघंदो उन जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾेई सघंदो ऐं साइमीन जेकॾहिं असां इहे चाहियूं था त असां बि इन ग्रोह में शामिल थियूं जेकॾहिं असां इहो चाहियूं था त असां बि आसमान ते वञे ख़ुदा जी परस्तिश कयूं ख़ुदा जी हमदो सनाह कयूं त पोइ इन जे लाइ ज़रूरी आहे त असां हिन ज़मीन ते रहंदे हुए ख़ुदा जी हमदो सनाह कयूं ऐं असां हिन ज़मीन ते रहंदे हुए ख़ुदावन जी इबादत कयूं त पोइ ई असां खे इहो मौक़ो मिलंदो त असां आसमान ते ख़ुदावन ख़ुदा जे रूबरू इबादत करण जो शर्फ़ हासिल करे सघूं पर साइमीन जेकॾहिं असां हिन दुनिया में रहंदे हुए ख़ुदावन ख़ुदा जी तारीफ़ न कंदासूं ख़ुदावन ख़ुदा जी हमदो सनाह न कंदासूं ख़ुदावन ख़ुदा जी इबादत न कंदासूं त पोइ असां आसमानी बादशाही में न वञे सघंदासूं त पोइ असां हिन ख़ूबसूरत माहौल खे बि न ॾिसी सघंदासूं ऐं साइमीन यकीन असां मां को बि इहो नथो चाहे त असां आसमान में न वञूं बल्कि असां सभई इहो चाहींदा आहियूं त असां पंहिंजे खानदाननि सां मिले ख़ुदा जी बादशाही में वञूं ऐं पंहिंजे खानदाननि सां मिले ख़ुदानि जी हमदो सनाह करे सघूं मलाइकनि सां मिले ख़ुदा जी तारीफ़ तमजीद करे सघूं ऐं साइमीन जेकॾहिं असांजी इहो ख़्वाहिश आहे ऐं जेकॾहिं असांजी इहो तमन्ना आहे त पोइ अचो हिन दुनिया में रहंदे हुए पंहिंजे ख़ुदावंद ख़ुदा जी इबादत कयूं ख़ुदावंद ख़ुदा जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾियूं उन जी हमदो सनाह कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगियूं उन जे लाइ वक्फ़ करे छॾियूं ऐं साइमीन इन खां पोइ असां मज़ीद पढ़ंदा आहियूं त उहे माण्हू जेका आसमान ते आहिनि जेका ख़ुदा जी हमदो सनाह करे रहिया आहिनि लिखियल आहे त उहे औरतनि सां आलूदा न थियल आहिनि बल्कि कुंवारा आहिनि साइमीन हिते कुंवारे सां मराद आहे बेदाग रास्तबाज़ ऐं औरतनि सां आलूदा न थियल हुजे बेदाग रास्तबाज़ ऐं औरतनि सां आलूदा न थियल इन सां मराद आहे जेको नापाकीअ सां परे रहियो हुजे जेको गुनाह सां परे रहियो हुजे जिन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में गुनाह सां नफ़रत कई हुजे ऐं हिन दुनिया में रास्तबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारी हुजे उहे आसमानी बादशाही में वञी सघंदो उहे यसु मसीह जी बई आमद ते यसु मसीह सां गॾु आसमानी बादशाही में वेंदो उहे यसु मसीह जे पोयां पोयां हलंदो जिथे यसु मसीह वेंदो हुते वेंदो त साइमीन असां खे हिन दुनिया में रहंदे हुए बदीअ सां गुनाह सां कूड़ी तालीम सां नापाकीअ सां बुरी रस्मनि सां परे रहण जी ज़रूरत आहे असां खे घुर्जे त असां पंहिंजे पाण खे इन्हनि खां परे रखूं ऐं पंहिंजे पाण खे मुकमिल तौर ते ख़ुदावंद ख़ुदा जे हथनि में ॾेई छॾियूं पंहिंजे पाण खे मुकमिल तौर ते ख़ुदावंद ख़ुदा जे सपुर्द करे छॾियूं असां जिस्मानी तौर ते ऐं रुहानी तौर ते पाक हुजूं रास्तबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं पोइ साइमीन लिखियल आहे त उहे ख़ुदावंद यसू जे ऐं ख़ुदावंद जे लाइ पहिरियों मेवा हूंदा ऐं पहिरियों मेवा थियण जे करे उहे माननि सां ख़रीद कया विया आहिनि। साइमीन ख़ुदावंद यसू मसीह असांखे पंहिंजे क़ीमती खून सां ख़रीद कयो आहे। साइमीन ख़ुदावंद जा माण्हू पतरस रसूल पंहिंजे ख़त में बड़े वाज़ा तौर ते लिखे थो त तव्हांजी ख़लासी सोने ऐं चांदीअ सां न थींदी बल्कि यसू मसीह जे क़ीमती खून सां थींदी। ऐं साइमीन ख़ुदावंद यसू मसीह असांखे पंहिंजे क़ीमती खून सां ख़रीदियो आहे, ख़रीद कयो आहे। इन लाइ पतरस रसूल इहो ॻाल्हि चवे थो, जेकॾहिं असां पतरस रसूल जो पहिरियों ख़त उन जे चौथे बाब जी ॿई आयत पढ़ूं त हिते कुझु ईअं लिखियलु आहे, मतिलब त हू अॻिते पंहिंजी बाक़ी जस्मानी ज़िंदगी इंसानी ख़्वाहिशनि मूजिब न बल्कि ख़ुदा जी मर्ज़ीअ मूजिब गुज़ारे। पाक कलाम जे पढ़नि ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। साइमीन, ख़ुदा जो कलाम असांखे इन ॻाल्हि जी ताक़ीद करे थो, इन ॻाल्हि जी हिदायत करे थो, इन ॻाल्हि जी नसीहत करे थो त असां हिन दुनिया में पाक ज़िंदगी गुज़ारियूं। ऐं पोइ साइमीन इहो बि लिखियलु आहे त उन्हनि जी वात सां कॾहिं बि कूड़ न निकितो हुजे, उहे बेऐब हुजनि। त अचो त अॼु असां पंहिंजे ज़हननि में इन ॻाल्हि खे रखे छॾियूं, उहे जेका कूड़ ॻाल्हाईंदो आहे, जेको कूड़ खे पसंदि कंदो आहे, उहे ख़ुदा जी बादशाही में न वञे सघंदो। साइमीन, इन लाइ इहो ज़रूरी आहे त असां हिन दुनिया में हिकु बेऐब ज़िंदगी गुज़ारियूं, असां हिन दुनिया में पाक साफ़ ज़िंदगी गुज़ारियूं, जीअं त ख़ुदावंद खे असांजी ज़िंदगीअ सां इज़त ऐं जलाल मिले। ऐं असां हिन दुनिया में ख़ुदावंद जे नाले सां जानिया ऐं सुञाणिया वञूं। त साइमीन, अचो असां हिन दुनिया में रहंदे हुए पंहिंजे पाण खे ख़ुदावंद जे कलाम जे मुताबिक़ रखूं। असां हिन दुनिया में बेऐब ज़िंदगी गुज़ारियूं, गुनाह सां पाक ज़िंदगी गुज़ारियूं, कूड़ न ॻाल्हायूं ऐं पंहिंजे पाण खे गुनाह ऐं नापाकीअ सां परे रखूं। बेशक असां पंहिंजी ताक़त सां गुनाह ते काबू नथा करे सघूं, पर जेकॾहिं असां ख़ुदावंद जे क़दमनि में अची वेंदासूं, जेकॾहिं असां उन खां उन जो पाक रूह घुरंदासूं, त पोइ यकीन रखजो त ख़ुदा जो पाक रूह असांजी रहनुमाई कंदो, उहे असांखे हिमत कुवत ऐं ताक़त ॾींदो, उहे असांजी मदद ऐं रहनुमाई कंदो, उहे असांखे गुनाह खां परे रखंदो ऐं उहे असांजी ज़िंदगीअ सां ख़ुदा जी कामिल मर्ज़ीअ खे पूरो कंदो ऐं ख़ुदा जे नाले खे इज़त ऐं जलाल मिलंदो। त अचो असां ख़ुदावंद ख़ुदा सां इहो दवा कयूं त ऐं ख़ुदावंद, तूं असांखे पंहिंजे रूह सां भरे छॾ, पंहिंजे कलाम सां भरे छॾ, जीअं त असां हिन दुनिया में रातबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं हुन आसमानी बादशाही में वञे सघूं, जेकी ख़ुदा पंहिंजे माननि जे लाइ तयारु कई आहे, ऐं जंहिं में असां पंहिंजे ख़ुदावंद ख़ुदा सां गॾु अब्दुल आबाद बादशाही कंदासूं। अॼु जे कलाम जे वसीले सां ख़ुदावंद असांखे पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल करे। त अचो साइमीन दवा कयूं। ऐं आसमानी ख़ुदावंद, तूं जेको रहीमो करीम आसमानी ख़ुदावंद आहीं, तूं जेको हिन काइनात जो ख़ालिक़ो मालिक आहीं, तूं जेको रहम जो बानी आहीं, ऐं तुंहिंजो थो रायतो आहियां, ऐं तुंहिंजो शुक्र गुज़ार आहियां त तूं असां ते बारहम कंदो आहीं। ऐं हींअर आऊं तोखां मिनत थो कयां त अॼु जे कलाम जे वसीले सां, अॼु जे पैगाम जे वसीले सां तूं असांजी ज़िंदगियूं तब्दील करे छॾ ऐं तूं असांखे पंहिंजे पाक रूह सां भरे छॾ, जीअं त हू असांजी रहनुमाई करे, असांजी मदद करे ऐं असां उन जी मदद सां हिन दुनिया में रहंदे हुए पाक साफ़ ऐं रातबाज़ ज़िंदगी गुज़ारे सघूं, जीअं त रोज़े आख़िरत असां ज़िंदगीअ जो ताज हासिल करे सघूं। ऐं आसमानी ख़ुदावंद, आऊं मिनत थो कयां कि जंहिं जंहिं माण्हू बि अॼोको कलाम ॿुधियो आहे, तूं उन्हनि खे पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल करे छॾ, छो जो तूं इएं करण जी कुदरत रखे थो। इन लाइ इहा सभु कुझु आऊं घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अलमसीह जे वसीले सां, आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया के लिए उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी बी जबान में पेश हुंदो आहे। सेहत, मतवाजन खाधो, तालीम, खानदानी जिंदगी, बाइबल मुकदस के समझन के लिए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ही रेडियो तांजी फिकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं कि तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों, असा चाहिंदा आहियूं कि प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असा के खत जरूर लिखो आई प्रोग्राम जे बारे बीएन के बुधायो। खत लिखन जे लाइ असा जो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड पोस्ट बॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। पतो एक चक्कर वरी नोट करी वठो। इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड पोस्ट बॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साइमीन तवा असा जे प्रोग्राम इंटरनेट तब बुद्धि सगो था। असा जे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेजबान आबे शमीम के इजाजत दींदा। अला निगेबान।